चीनी मंडी .com पॉडकास्ट।
द्रवरूप साखर एक नवीन पर्याय। साखरेचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यापैकीच एक म्हणजे द्रवरूप साखर। द्रवरूप साखर ही सुद्धा साखरच असते, जी वापरण्याआधी पाण्यात विरघळलेली असते आणि नेहमीच्या साखरेपेक्षा थोडी गोड असते, जी आपण कोणत्याही गरम किंवा थंड ड्रिंक किंवा आपल्या आवडत्या पाककृतींमध्ये गोड करण्यासाठी वापरली जाऊ शकते। गोड चहा, मिश्रित पेय आणि कॉफीसाठी चांगलं। सॅलड ड्रेसिंग्स, सूप्स, स्पॅगेटी सॉस, कुकीज, ब्राउनीज, पाईज, केक्स किंवा अगदी स्वतःची आईस्क्रीम बनवणारी पाककृती, आपण स्ट्रॉबेरी, फ्रेंच टोस्ट, पॉपकॉर्न किंवा अन्नधान्यावर सुद्धा याचा वापर करू शकता। जी शीतपेयामध्ये लगेच विरघळते ती आधीच द्रव असल्यामुळं, म्हणून ते कितीही थंड असलं तरीही ते कोणत्याही ड्रिंकमध्ये त्वरित वितळतं। तसंच गरम पेयामध्ये चव वाढवण्यासाठी सुद्धा वापरलं जातं। जेवणामध्ये सुद्धा द्रवरूप साखर वापरली जाते। दाणेदार साखर पदार्थांमध्ये विरघळायला जेवढा वेळ घेते त्यापेक्षा कमी वेळ द्रवरूप साखर घेते, त्यामुळं वेळ आणि इंधनाची बचत होते। फक्त द्रवरूप साखरेचा साठवणूक काळ कमी असून थंड वातावरणात त्याला दाणेदारपणा येतो, त्याला थोडा उष्मा दिला तर द्रवरूप साखर मूळ रूपात येते। आजकालच्या धावत्या जीवनशैलीमध्ये द्रवरूप शुगर लगेच तयार होणाऱ्या गोड पदार्थांसाठी चांगला पर्याय असू शकते। आपल्या देशात अजून या द्रवरूप साखरेचा वापर जास्ती प्रमाणात होत नाही, पण भविष्यात साखर उद्योगाला एक चांगला पर्याय मिळू शकतो आणि उद्योगाला चालना मिळू शकते। भारतीय उपखंड द्रवरूप ऊस उत्पादनात अग्रेसर आहे आणि तिथं द्रव साखरेला चांगलं भविष्य असू शकतं। तसंच या देशांच्या आर्थिक स्थितीतील एकूण सुधारणांच्या पार्श्वभूमीवर आशिया पॅसिफिकच्या मधील उदयोन्मुख देशांमध्ये अन्न उद्योगांची वेगवान वाढ होत आहे। यासाठी सरकारनं सक्षम आणि नियोजनपूर्वक धोरणं आखल्यास द्रवरूप साखर बाजारात वाढ होण्यास मदत होईल।